પ્રભુ ઈસુના કુવારી મરિયમચે પોટી પવિત્ર આત્મા ખાલી જન્મ ઘીતલા અને પ્રભુ ઈસુ હે દુનિયાવર પાપ્યાંચી સમાધી આલા ને ત્યાંના આંધળ્યાંના દેખતા કેલં લંગડ્યાંના ચાલતા કેલં મરેલાના જીવતા કેલં શેવટે પ્રભુ ઈસુલ વધસ્તંભવર જડાઈ મની આલા ને પ્રભુ ઈસુ મરૂન ગેલા પણ તો 3 દિવસ રાહુન જીવતા ઝાલા ને આજ પણ જીવતા આહે તુમ્ી પણ પ્રભુ ઈસુવર વિશ્વાસ રાખા તુમાનલ તુમચે ઘરી બધ્યાંલ શાંતિ જડીલ
ઈસુ નારે જન્મારે ગીતલા કુવારી મરિયમ ચે પોટી ઈસુ નારે જન્મારે ગીતલા કુવારી મરિયમ ચે પોટી યુસુફ તે જા બાસ હોતા મરિયમ તે જી આઈસ હોતી યુસુફ તે
માજો દોસ્તાર, મી તુમાનલ કોઈ એક મહાન મોટી અગત્ય વસ્તુ વિશે ગોટ સાંગાય માંગુ તુહી. તુમી જાણતા કા આપણને જહાં કોઈ મુસીબત યેતે તહા દુસરેંચી મદદ આપણને પાહિજે. મોઠ્યામની મોઠા દુઃખ પીડા રોગ મિટવાયસાઠી આપણે દવા કરવા ભક્તાંચે જવળ જવા અથવા માંદળ્યા તાવીત બાંધો તુહી ને ચમત્કાર ઝાલા અસા દેખાવ કરું તુહી. કા ભૂત પલિત આપલે તંગાડું તુહી ને કોડેક વખત આપલે ભક્ષણ દેતુય. ઓળ્યાન ભૂત ભૂતાળ્યા આપણને હેરાન નાય કરત. આપણે રિવાજ વિશે સાંગુન દાખવા અસી કામા મંગ એજે લીધે થોડા ટાઈમ મંગ કદાચ પવિત્ર આત્મ આપણ્યાંચા સંગત છોડું જાતોય. તહા ઘડી ઘડી તો પોતેચા ખરાબ કાર્ય ચાલુ રાખો તોય ને આપણને ખરી મદદ જડ નાય. માજા દોસ્તાર, જે આપણને ખરેખરી બેસ મદદ કરું શકત તેજી મી ગવસ કરેલા હે તે માળ મિળવું ગેલત શેતાનચે હાથાથું સોડવાયસાઠી આપલે જવળ આલાય તેજા નાવ ઈસુ આહે. તો મોઠ્યા મની મોઠા મહાન શક્તિવાન પ્રભુચા પોરે આહે. ખરાબ દુષ્ટ આત્મા જે લોકાલ આપદા પાડતોય ત્યાં જીતાય આકોસ મની ઘ્યા પ્રભુ ઈસુ પાસે શક્તિ તાકાત આહે. ઈશ્વર થુન આપલે વાયલ પડું ગેલોય. ઓળ્યાન જ અસં ખરાબ તત્વ આપણને દુઃખ દેતત. આપલે પાપાંસાઠી જ આપલે બધી ઈશ્વરથુન व्हायला पडून गेलोय. ईश्वरतून व्हायला हुवत आपल्या हाचा जीवन जीवन नाही सकजन. कसे का हाचा जीवन तर खाली ईश्वरचे समुखच आपल्याला जडत आहे. जे ईसूल खरे दीर्घा प्रार्थना करील ने विश्वास करील तो कायमसाठी स्वर्गमनी जाईल ने तो कायम जीवन द्यायला आला. ईश्वर आपल्याला पोतेचे चोपडीतून वाचून सांगतोय का जे ईसूमनी मानील त्याला जे लांबा जीवन अनंत जीवन जडील. जे ईसूला सोडील त्यावर ईश्वरचा कोई जातचा आशीर्वाद नाही जडील. जहां तो मरतोय तहा शैतानचे नरकमनी भोगवाय त्याचा जीव नरकमनी जातोय. पण बेस्ट जीवन अनंत जीवन तर खाली स्वर्गमनीच राहत आहे. हे जीवन ईसू ख्रिस्तपासूनच मिळत आहे. ते जे मागली करून जाव तहाज ईश्वर बेस्ट जीवन ने नवा जीवन दिल. अशी कोठो जागा नाही मळ का जठून ईसू हे जीवन तुम्हाला देऊन सकत असा जीवन तुम्हाला मिळ तो सांगतोय का माझे समुख या. तुम्ही भंगेलने भार उचकून तुम्ही दुखी आहात. मी तुम्हाला आराम शांती आनंद देईन. हे नवा जीवन ईसू तुम्हाला कसा करून देऊन सकील ते तुम्ही जाणाय मागता. ईसूना खुद पोतेचा जीवन बलिदान म्हणी दिला ते पण आपले बद्यांचे पापांचे साठी पोतेना जीवन बलिदान केला. वधस्तंभवर पोतेना बलिदान देऊनने मरूनने पाप क्षमा करून पवित्र इष्टरूप म्हणी पोते ईसू बनला. ईसू म्हणी श्रद्धा राखा तो मग तुम्हाला आनंद शांती दिलच. भगत माणसा तुम्हाला पवित्र जीवन आनंद का शांती कोई दिस देऊ शकतील नाही. आता ईसू म्हणीच विश्वास भरोसा राखा. खराब कर्मातून पास फिरा ने एक चोखे दिल ना त्याचे नियमचा पुरेपुरा पालन करा. त्याची प्रार्थना करा ने त्याला सांगा हे प्रभू मला पापातून बचवून घे ने मला माफ कर. मी ईसूचे नियमप्रमाणे चालाय मी विचार करू तुही. आमीन. तुम्ही कशी कहा चला जीवनची कोड्याक अगत्याच्या जरूरचे विषय आपले हरी राहून गोठी करू. आपले जाणतोय का हे जीवन खूप तुका आहे. समय येईल आपले मरण पामू तुही. परंतु मरू मग काय बनू आपले कुठं जाऊ. बदी लोक हे गोठी विषय जाणत नाही. हाचा प्रभू काय सांगतोय ते आपले बदेही ऐकाय पाहिजे वळण आपले भविष्यासाठी आपले तयार होऊन सकू. हाचा प्रभूना दुनिया बनवलीने हारी एमनी बदी वस्तू बनावली तो स्वर्गमनी राहतोय. तडप प्रकाश उजेड आहे ने बदा बेस आहे. प्रभू आपल्याला याद करतोय ने स्वर्गमनी तेजहारी राहू अशी आपल्या हारी आशा राखवतोय. जहां आपले मरुतूही तहा तो आपल्याला जठ आपले हमेशा सुखी होऊ तठ घेऊन जातोय. इच्छा राखवतोय परंतु आपले पाप कर्म खाल भरपूर राहू. आपले खराब कर्म हमेशा करतोही. प्रभू खराब कर्मला पापांना दूर करतोय. तो सांगतोय का जे पाप करतात त्यांना शिक्षा कराय पाहिजे. ते जहां मरतात तहा ते नरकमनी जातात ने जातील. हे नरकचा परिणाम भयंकर दुखवाळाने इष्ट जसा कष्ट आहे. परंतु प्रभू धरतीवरतचे बद्दी लोकांना याद करतोय दया करतोय. ते दुखी होत अशी इच्छा यांची होवज नाही. पापाचीही शिक्षातून त्यांना बचवाय हमेशा प्रभू इच्छा राखवतोय. हे कारणसाठी त्याही पोतेच्या पोऱ्या प्रभू ईसू ख्रिस्तल हे दुनियामनी दवडला. पोतेचे वाणूक त्याचा जन्म होईला ने आपल्यांचे वाणूक माणसाचे रूपी मोठा झाला. परंतु तो खूपच दयाळू होता ने तो कोई दिस काही पण खराब काम करत नाही होता. तहा मग वधस्तंभवर मरायसाठी पोतेचा जीवन दिला. तठ आपले करता बद्यांच्यासाठी त्यांना जाते शिक्षा दुःख भोगवला. प्रभू सांगतोय का ज्या बदे ईसू ख्रिस्तल मानतीत विश्वास राखतीत त्या नरकमध्ये दंड दुःख भोगवतील नाही. कसं का ईसू तेहनलं याद करतोय ने तेहनच्यासाठी तो मरण स्वीकारला मरून पामला मग तो सजीवन झाला. कसं का तो प्रभू होता मागली करून तो पासा स्वर्ग म्हणून गेला. नरकचे दुःखतून तुम्ही बचाय मागता. ईसूला प्रार्थना करा तो जीवता आहे ने तो तुमच्या ऐकील. त्याला सांगा का प्यारा दयाळू प्रभू ईसू मी पापी आहो ओळ्यान मी खूप निराश दुखी आहो. कृपा कर दया कर मला माफी दे. माझ्यासाठी जीव दिलास तुझा मी आभार मानतोही. माझ्या हृदयातून बदो पाप दूर करणे मला बेस बनाव. जहां हे प्रमाणे प्रार्थना करता तहा प्रभू ईसू तुमच्या हृदयातून पाप घेऊन घेईल, तहा मग तो तुमच्या हारी राहील, त्याच्या पुतेचा पवित्र आत्मा तुमचे अंदर ठोवील, काही पण खराब कामा नाही कराय तो तुम्हाला मदत करील. ईसूची हर हमेशा प्रार्थना तुम्ही करून सकता, कोई पण समयला प्रार्थना करून सकता, ने तो तुम्हाला मदत करून सकील. कसे का तेहेंच्या तुमच्यासाठी दया आहे, ह्याचा प्रभूशिवाय तुम्ही प्रार्थना करसाल नोका, कोई दिस तुम्ही भेव राखसाल नोका. कसे का प्रभू तुमचा रक्षण करील, जहां तुम्ही मरण पामसाल तहां हे धरतीवरून सिद्ध स्वर्गमनी जासाल. आजच जीवन सुधारायसाठी तयार रहा, प्रभूना सांगेल आहे का तुम्ही ईसूमनी भरोसा राखा. बैलगाडी हाकणार एक आदमी गावाचे एक वाटेवर आफळायतोय. समय रात्रीचा आहे ने अंधार खूप आहे, एकाएक तो पाहतोय का वाटाच्या दोन फाक पडतात, ते त्याला खबर नाही मळ का मी कंचे वाटल जाव. तो इचारमनी पडतोय, शेवटे तो एक वाट प्रसन्न करतोय. तो पोतेचे बैलांना हाक मारून बोलवतोय ने त्यांना मारतोय. काठीना बैलांना मारत होता, उड्या म्हणी गाडीची पैंडी वंडी खाय म्हणी जाऊन पडतीत, ने बैला खराब वाट म्हणी गबडतीत. त्यांना पाहून सकायचे नाही का ते कोठो जातीत. गाडी हाकणार कोठो जातोय त्याची त्यांना खबर नाही मळ. त्यांना पोतेचा गाव सोडून दिलाय ने जीवायसाठी बेस जागाची शोध गवस करतोय. पोतेचे गावामनी मांदी माणसा वधारे आहेत, ने तठ मारामारी झगडा टंटावाळी वधारे आहेत. ओढ्यान तो तठ राहाय मांग नाही, तो आसा राखवतोय का मी बेस वाट प्रसन्न करेल आहे. तो आसा राखवतोय का हे वाटलं चोर लुटार नाही मळत. तो विचार करतोय का ही वाट मला शांती आनंदवाळी जागावर मला घेऊन जाईल. आपले बदे जीवनचे वाटलं मुसाफरी करून सकू, पण आपल्याला खबर नाही मळ का आपले कोठो जाऊन राहिलोय. काय आपले तो गाडी हाकणारचे वाणूक आहू का, जी वाट तेना जानाय वगर प्रसन्न करेल आहे का, ही वाट बेस आहे का खराब आहे आपले खास जाणून घ्या पाहिजे का, आपले बेस वाटलं आहू का नाही. जहां जीवनची मुसाफरी पुरी होते तहां फिरीहून आपले मुसाफरी करून सकजन नाही. जीवनची वाट पायाखालने दुखी खाल भरपूर वधारे आहे. आपला सुख लुटून घ्यासाठी चोरांचे वाणूक शैतानना दुष्ट खराब आत्मा वाट पाया करतात. शैतान आपल्याला शेतराई विचार करतोय, ओढ्यान आपले खराब मार्ग वाट प्रसन्न करू. कसा का शैतान आपल्याला फसवून टाकवतोय. कोणी शोधील काय बद्दे वाटे प्रभूचे जवळ जाऊ नाही शकतील, नाही खोब वाटी पापने मरण ओढ्यान घेऊन जातील. ओढ्या नरक ओढ्या नरक ही शैतानची जागा आहे. प्रभूतून माणसांना वायला पाडून टाकवतोय, कायमसाठी नरकथून पळून जायसाठी कोय जातची वाट नाही मळ. तहा कायम वाट आहे जे प्रभूचे इकडं घेऊन जातात. हां एक वाट आहे, ही वाट माणसा बनावेल नाही मळ, ही वाट प्रभूना बद्यांसाठी बनावेल आहे. ओढ्यान लोकांनी ही वाट जाणली स्वीकारली, ही वाट खूप कठीण आहे सहली नाही मळ. प्रभूचे जवळचा हा मार्ग तुम्ही केवी रीते गवसून सकसाल, ही वाट एजी आहे. ईसू ख्रिस्तमनी विश्वास राखा, तुमचं पाप कबूल करा, तर जरूर तुम्हाला प्रभू ईसू साचं मार्गाला वाटाला घेऊन जाईल.
सलाम जीवाबाई.
सलाम.
माझ्या मित्र मी तुम्हाला काही सांगाय मागू तुही. प्रभूच्या बायबल सांगतोय का पापाच्या फळ मरण आहे, जे पाप करतात ते मरतीलच. आपला प्रभू हो पवित्रने न्याय प्रभू आहे. जहां आपलं पापने आपले भूलचा परिणाम नाही तहां ते आपल्यानलं नरकमनी कायमच कशा दौडतात. शैतान आपले जेवळ येतोय ने आपल्यांपाशी पाप करवतोय, तर काय त्याची शिक्षा तिला नाही भोगवाय म्हणीये. त्याची शिक्षा काय तिला नाही मिळाय पाहिजे.
आपला प्रभू हो न्याय प्रभू आहे, हे कारणसाठी त्यांना आपल्याला असं बनवलं आहेत का, ओळ्यान आपले बेस का नाही बेस पसंत करून सकू. पहा आपले खराब करायचा विचार राखू तर बेस करायसाठी तो आपल्यांवर बळजबरी करत नाही तशी येणा वाट पण बनावेल आहे का पहा आपले बेस करायचा विचार राखू तर आपले खराब कराय नाही पड असं पण आहे
असा कसे काय असा नाही का शैतान खराब काम करवायसाठी आपल्याला फसवतोय
शैतान खरेखर प्रभूचा दुश्मन आहे ने तो हमेशा त्याला सतावाय आपल्याला काबूमनी घ्यायसाठी प्रयत्न कोचीस करतोय ने प्रभूची वाटथून आपल्याला दूर करील ने एक दिवस प्रभू त्याला ने तेजे त्याला सतावाय ते बद्यानला इस्ताचे बट्टेमनी जागामनी टाकील शैतानला त्याची शिक्षा जडील पण आपल्याला शैतानला सरखावायची कोई जरूर नाही मळ आपले त्याला चोखी ना पाडून दिया आपले स्वतंत्र आहू त्याचं बोल झुटं पाडून सकू पहा आपले प्रभूना दाखवेल वाटलं चालायचा प्रसन्न करू तहा तो सांगतोय मी तुमचं पाप धुवून टाकीन तुमचे अंदर मी नवा हृदय थोवीन हे बेस हृदय खाल आपल्याला कधीच पाप करायची इच्छा होईल नाही आपले शैतानचे मांगली करून जावंच नाही प्रभूचा बायबल सांगतोय का आजच तुम्ही प्रसन्न करा का कोणाची सेवा करायची दरेक माणसाही पोतेची प्रसंगी कराय पाहिजे आपले धारू तर प्रभू का शैतान दोन्यातून एकलं प्रसन्न करू दोन्हीला एक हारे प्रसन्न करू ना नाही सज्जन पहा आपले पाप करू तू ही आपले दोस्तारांची का दुश्मनांची भूल नाही शैतानची पण भूल नाही आपले हृदयाचे विचार ना पाप येतोय पापातून बचवायसाठी एकच वाट आहे तीही आहे प्रभू जे तुम्हाला नवा हृदय दिया विचार करतोय ते मिळवाय प्रभू इसो सांगतोय मी त्यांचे हृदयाचे वर्त माझं कायदा नियम लखीन तहा अशी माणसं प्रभूला खुश करायला प्रसन्न करतील
हे नवा जीवन कोणी कसा करून मिळवून सकील प्रभू तर खूप मोठाने खूप पवित्र आहे ते जे संभुक कसा करून जाव
प्रभू मोठाने पवित्र आहे प्रभू पाप्यांना दूर करतोय ने आपले पाप्याचे वाटलं जाव तर तो आपल्यांहारी राखून सकील नाही हे कारणसाठीच तो पोते हे दुनियामनी आला ने आपले पापासाठी पोतेना जीवनची कुर्बानी दिली हे रीती तेना शैतानचे शक्तीला त्यांना तोडून टाकली शैतानला बळ वगैरेचा बनावला पहा आपले याजी कामा मरण याहुतीने स्वीकारू तहाच प्रभू आपले पापाची माफी देईल आपले खरी रीते प्रभूचे जवळ जायच पाहिजे ने त्यालाच मानाय पाहिजे दुसरा कोणाला पण मानाय नाही पाहिजे तहा प्रभू आपल्याला नवा हृदय देईल आपले प्रभू ईश्वरला मानू तहा आपले ईश्वरची पोस्या बनू ईश्वरची पोस्या तरीके आपले आपला हे जीवनची बधे गोठीविषयी तेजेहारी गोठी करून सकू कुटुंबची माणसांसाठी गोठी कराय जरूर आहे पोतेंची फरज बजावायने जबाबदारी पुरी करायसाठी पण अडोस पडोस गोठी माठी होवाय पाहिजेत आपल्याला ईश्वरला सांगायची जरूर राहते का बेस वस्तू आम्ही वखाण करू तुय तो आपल्याला आनंद करायला देतोय आपल्याला आनंदसाठी मासी पाखरा खेळायच्या फळा त्यांना उत्पन्न करेल आहे आपल्यांच्या जीवासाठी त्यांना बधी वस्तू उत्पन्न करतोय वधारे करतोय तो मोठा दयाळू आहे तो आपल्याला मुश्किलीतून ने मानगीतून बचवतोय तो आपल्यासाठी दयाळू भला आहे आपले तेजा आभार मानाय पाहिजे अलबत कोई दिस आपल्याला वस्तूची जरूर पडते तहा आपले स्वर्गीय भास हे वस्तूसाठी सांगू तूही ने मागू तूही आपली पोसे आपल्यांपाशी खायाच्या मागतीत ने आपले तेहनला देतोय तेहनच्यासाठी जे खराब होवा ते आपले तेहनला नाही देजन जो ईश्वरपाशी आपले खराब वस्तू मागवतो तो कोई दिस दिल नाही तुमचं काही भेव लागत असं प्रश्न आहेत ईश्वरला तेजेविषयी सांगा प्रश्नाचा उकेल कसा करायचा तो ईश्वर जाणवतोय दुसऱ्यांना मदत करायसाठी ईश्वरला आपले सांगाय पडत आहे तुम्हाला नवा जीवनची जरूर आहे यासाठी ईश्वरला ध्यान धरून प्रार्थना करा सांगा त्यांना सांगला का बधी जी तेजी मागणी करते त्याला तो देतोय तुम्ही काही खोटा करेल आहे तुम्ही दुःखी आहात निराश आहात ईश्वरला सांगा तुम्हाला माफी द्या त्याला सांगा तो तुमचा आपला हृदय साफ करील दररोज आपले प्रभूचे हारी गोठी कराय पाहिजेत ते जागता उठता बसता काम करता चालता घरामनी दुसरा कोई जागावर पण प्रभू हारी गोठी करून सकू ज्या कोणी तेजे हारी गोठी करतोय त्या गोटी दरेक जनाचे तो ऐकून शकतोय, ने तो दरेक जाची भाषा पण समजून शकतोय, तो बदे लोकांना याद करतोय, आपले अहतले मस लोक त्यांचे हारी गोटी करू त्याची वाट तो पाहतोयच, परंतु पहिला म्हणे पहिला प्रथम आपले इसूला मानाय पाहिजे, तहा तो आपल्यांच्या ऐकील।
नाही रे मानू रे, नाही रे मानू राजा तुझे मूर्तीला, नाही रे मानू, नाही रे मानू रे, नाही रे मानू राजा तुझे मूर्तीला, नाही रे मानू। तोंड आहे पण बोलत नाही, तोंड आहे पण बोलत नाही, कान आहे पण ऐकस नाही राजा तुझे मूर्तीला, नाही रे मानू। कान आहे पण ऐकस नाही राजा तुझे मूर्तीला, नाही रे मानू, नाही रे मानू रे, नाही रे मानू राजा तुझे मूर्तीला, नाही रे मानू। डोळ आहे पण पाहत नाही, डोळ आहे पण पाहत नाही, नाक आहे पण सुंगत नाही राजा तुझे मूर्तीला, नाही रे मानू, नाक आहे पण सुंगत नाही।